विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा 350वा वर्धापन दिन आज राज्यात सर्वत्र साजरा होत आहे. पुण्यातही यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध मान्यवरांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं कर्वेनगरच्या IMERT महाविद्यालयात काल वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण रक्षण ही कोणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून प्रत्येकाला त्यासाठी हातभार लावावा लागणार आहे असं मत पुणे महापालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महापालिकेनं 5 जून ते 12 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताहाचं आयोजन केलं आहे. या अंतर्गत उद्यान विभागानं 10,000 वृक्षरोपट्यांचं वाटप केलं असून विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला जाईल. तसंच शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक तयार केले जात असल्याचं पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड विद्यापीठात ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचं उद्घाटन आज करण्यात आलं. महाविद्यालय परिसरात आणि समाजात पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं याची स्थापना केल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई यांनी दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं राज्यस्तरीय जलसंवर्धन दिंडीचं आयोजन केलं आहे. स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी या उपक्रमाअंतर्गत येत्या 29 जून ते 17 जुलै दरम्यान संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ही दिंडी आयोजित केली जाईल. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी त्यासाठी येत्या 10 जूनपर्यंत नोंदणी करावी असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा साहित्यदीप जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ राजा दीक्षित यांच्या हस्ते येत्या शनिवारी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल असं प्रतिष्ठानच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी 530 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात येणार आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी अर्थात जायकाकडून अल्पदरानं कर्ज घेण्याचा प्रस्ताव समोर आला असून येत्या 10 जून रोजी महापालिकेत यासंदर्भात प्राथमिक बैठक होणार आहे. पुण्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस होत असून सांडपाणी वाहून नेण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. वाहतुकीला आणि स्थानिक नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद करून उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारती या पावसामुळे उघड्या पडल्या आहेत. या इमारतींचा पाया ढासळण्याची भीती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा स्थानिक प्रशासनानं बजावल्या आहेत. प्रामुख्यानं कात्रज आणि आंबेगाव पठार भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. त्यानुसार त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. सीमाशुल्क विभागानं पुणे विमानतळावर केलेल्या कारवाईत दुबईहून आलेल्या विमानातून 1 किलोहून अधिक वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं मुलींच्या कनिष्ठ गटाच्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा पुण्यात सुरू आहेत. या स्पर्धेत ठाणे संघानं पुणे संघावर 1-0 अशा फरकानं मात करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे पुण्याचं अंतिम फेरीतील प्रवेशाचं स्वप्न भंगलं. तिसऱ्या क्रमांकासाठी पुण्याची लढत रायगडशी होईल. अंतिम फेरीत ठाण्यासमोर कोल्हापूरचं आव्हान आहे. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. उद्याही दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.